नमस्कार मित्रांनो, मोबाईल आणि करता मी योगेश. आणि आमचा आजचा विषय आहे की हा देश राजघटनेनं चालतो का. ही
ठीक आहे
एक
सर,
ओळख
बोला.
आहे की आपला आपण रोज कोणत्याच ही ना कोणाकडून ऐकत असते की संविधानावर इतिहास असूनही संविधानाच्या भावनाचा अभाव आहे. देशात संविधानाप्रती असलेली मूल्य या निर्माण झालेल्या वंचितेंच्या भावनेला तेच लोक जबाबदार आहे ज्यांना हा देश राजघटनेने चालतो असे म्हणतो. आज आमच्या सोबत ह्याच विषयावर चर्चा करण्यासाठी शेतकरी विचार मंच आणि विदर्भ विचार मंचचे अध्यक्ष सुनील चौखरे सर जुळलेले आहेत. सर, मोबाईल आणीवर तुमचं हार्दिक स्वागत आहे. सर,
धन्यवाद सर.
सर का हा देश राजघटनेने चालतो का पाहता सर, काय वाटतं सर आपल्याला.
सर, संविधान लिहिलेलं आहे, अभ्यास करून लिहिलेलं आहे आणि 293 मेंबरनी लिहिलं आहे. जवाहरलाल नेहरू त्यावेळी प्राईम मिनिस्टर होते आणि ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन त्यांचा उल्लेख डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधींच्यामुळे आंबेडकरांना ती संधी मिळाली. पण त्या संविधानानं लिहायला अमेरिका आपला इंग्लंडचे वकील येणार होते, पण ते काय त्यांनी आपली असमर्थता दर्शवली म्हणून ड्राफ्टिंग कमिटीवर आंबेडकरांना घेण्यात आलं आणि ते संविधान लिहिलं गेलं. आणि त्याच्यात संविधान लिहिल्यानंतर 1 वर्षात एक अमेंडमेंट झाली आणि त्या अमेंडमेंटच्या बद्दल डॉक्टर आंबेडकरांना कोणीही विचारलं नाही की अमेंडमेंट करू की नाही करू. त्यामुळे आम्ही हे मानत नाही की संविधान हे बदलत राहील, लोक येत राहतील नवीन, त्याप्रमाणे संविधान आणि लोकांच्या मूलभूत गरजा रोटी कपडा मकान ह्या जोपर्यंत होत नाही त्या संविधानात मी बघतोय काही लोक परेशान आहेत, आत्महत्या करतात आहे, विद्यार्थी आत्महत्या करतात, उद्योगपती करतात, शेतकरी करतात, शेतमजूर करतात. त्यामुळे संविधानात जे काय लिहिलेलं आहे त्याच्यासाठी आर्थिक पाठबळ नसेल तर त्या नुसत्या गोष्टी राहतील, त्या पुस्तकात राहतील आणि संविधान वाचून लोकांचं पोट भरत नाही, लोकांचं पोट रोटी खाल्ल्याने भरत.
सर, का उदारीकरणच्या काळामध्ये आजच्या सर्वोच्च नेतृत्वांचे नेते नाव पुढे आले होते आणि त्या काळात भ्रष्टाचाराच्या पुसल्याशिवाय संसदेत फिरून येणार नाही असे म्हटले होते. आज अशी नैतिकता कुठे पाहता सर.
सर, भ्रष्टाचार हा पूर्ण जगावर आहे. चायनामध्ये भ्रष्टाचार नाही असं तुमचं म्हणणं आहे का? तिथेही भ्रष्टाचार आहे सर. माझे मित्र चायनाला कमीत कमी 2000 वेळा जाऊन आले, त्यांना मी विचारलं तर ते म्हणाले की भारतापेक्षा चायनात भ्रष्टाचार जास्त आहे. तर त्यांनी जी काय प्रगती केली आहे ते वेगळ्या पद्धतीचं, तिथे संघटना घटना जी काय आहे ती वेगळ्या पद्धतीची आहे आणि तो देश जिवंत आहे, तो काही मेला नाही देश. त्यामुळे आम्ही आमच्या घटनेच्या आमच्या बाळाचं खूप उदो उदो करायचं आणि लोकांच्या घटना काही कामाच्या नाही असं म्हणायचं हे मला मान्य नाही.
सर, असेच अलीकडे त्यांनी सर तेलंगणामध्ये प्रोटीन स्पीकर समोर शपथ घेण्यासाठी नकार दिला असे कारण मागितले की हे मुसलमान जातींचे आहे. किती योग्य वाटतं सर आपल्याला.
तर हे काय आहे, काही लोक स्टंटबाजी करतात, तो स्टंटबाजीचा प्रकार आहे. कधी ओवेसी स्टंटबाजी करतात, कधी त्यांचे विरोधक हिंदू म्हणून स्टंटबाजी करतात. आणि मी मानवी व्यवहाराचा माणूस आहे, मानवी मूल्यांवर विश्वास ठेवणारा आहे आणि जेव्हा मी बुद्ध बनतो तर माझ्या विरोधात येशू ख्रिस्त उभा राहतो, मी हिंदू बनतो तर माझ्या विरुद्ध मुस्लिम उभा राहतो. म्हणून मी मानवी धर्मावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. म्हणून धर्माचं काही महत्व नाही आहे, ते त्यांच्या पुरती आहे. जर धर्म जर सर्व काही करू शकत असतात मग राजकीय पक्ष निर्माण नसते झाले, संघटना बनल्या नसते, आमच्यासारखे कार्यकर्ते तयार झाले नसते.
सर, संसदेतील कोणताही नवा कायदा केला जातो तेव्हा सर त्या खासदारावर निटून बोलू देत नाही जे काय करून जनतेच्या हितांचे काम करतात. या सगळ्यामुळे विरोधांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कसा पाहता सर लोकतंत्रामध्ये?
सर आम्ही 1952 पासून निवडणुका बघतोय आणि त्या निवडणुकीत जे कोणी पक्ष निवडून आले त्यात जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री, चंद्रशेखर, नरसिंहराव, आता मोदी आहेत, तर विरोधी पक्ष नेहमी सरकारच्या विरुद्ध गळचेपीची भाषा करतो. इंदिरा गांधी असताना इंदिरा इज इंडिया असं वाक्य बोलल्या गेलं आणि प्रत्येक माणसाला वाटतं की त्याचं म्हणणं ऐकलं पाहिजे. ते लोकशाहीत शक्य नाही प्रत्येक माणसाचं म्हणणं ऐकणं, कारण 140 करोड आता लोक आहेत. पण तरीही लोकशाहीमध्ये जे काय व्यवहार होतात त्याच्यात थोडी गळचेपी पण होते आणि जो भ्रष्टाचाराचा मुद्दा तुम्ही मागे मांडला बोलले तो भ्रष्टाचार आहे. आणि राजीव गांधी जेव्हा प्रधानमंत्री होते त्यांनी म्हटलं होतं की फक्त 5 पैसे शेवटल्या माणसापर्यंत पोहोचतात, आम्ही 1 रुपया पाठवतो. तर ती गोष्ट मोदी सरकार आल्यानंतर खरी झाली का 95 पैसे पोहोचून राहिले की नाही हा आम्हाला काय अजून माहिती मिळालेली नाही तशी. आणि बऱ्याच या गोष्टी बोलायच्या असतात, करायच्या वेगळ्या असतात. आणि मला जे काही दिसत आहे मोदी सरकारचं, ते 80 करोड लोकांना अन्न फ्री ऑफ चार्ज देऊन राहिले आहे. मग आम्ही फ्री ऑफ चार्ज त्यांनाच देऊ शकतो जे भिकारी आहेत. तर आम्ही मोदी सरकारला हे म्हणतो की बाबा तुम्ही आमच्या देशाला भिकारी देश बनवण्याचं ठरवलं असेल तर काय हरकत नाही, कारण आम्ही त्यांना शंड बनवतो, त्याला कार्यक्षमता त्याची हिसकावून घेतो. कारण प्रत्येक माणसामध्ये काही ना काही गुण असतो. मी तुमच्याशी संवाद करतो आहे तर माझ्यातले जे काही मला जे सत्य बोलायचं आहे ते बोलण्याचं माझी काय म्हणतात प्रतिष्ठा ठेवण्यासाठी, लोकांची प्रतिष्ठा ठेवण्यासाठी मी काहीतरी मांडतोय. तो माझा स्वाभाविक गुणधर्म आहे. त्यामुळे प्रत्येक माणसात एक स्किल असतं ज्याच्याद्वारे तो आपली रोटी कमवू शकतो. आणि तुम्ही जर मला सगळं फ्री द्याल ना तर मी अकार्यक्षम होईल, मी पण झोपून जाईल, मला वाटेल देगाहरी पलंगावरी. तर तसं होऊ नये. सरकारला आमचं आव्हान आहे की सरकारने प्रत्येकाच्या त्याच्या समस्या जाणून त्या माणसाला कार्यक्षम केलं पाहिजे. त्याच्यातली क्षमता खतम करण्याचं काम आरक्षणामुळे होत आहे, त्याची क्षमता संपते आरक्षणामुळे. आणि आरक्षणामुळे जी अपॉर्च्युनिटी मिळते मला नाही वाटत की कुठला दुसरा एक आंबेडकर तयार झाला या 75 वर्षात. मला वाटत नाही या एवढे सगळे बेनिफिट देऊन कोणी महात्मा गांधी तयार झाला किंवा कोणी पंडित जवाहरलाल नेहरू तयार झाला किंवा इंदिरा गांधी तयार झाली. तर त्याचं काम तो करतोय आणि आपण आपलं काम करताय. आपण मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार आहे आणि आपली सेवा मला विनामूल्य अवेलेबल झाली आहे. आणि आपण असं नेहमी नेहमी एखादा विषय घेऊन
लोकांमध्ये. हे होते सुनील सर ज्यांनी मोबाईल वाणीवर हा देश राजघटनेने चालतो का हा विषयावर आपली प्रतिक्रिया आहे मोबाईल वाणीवर. सोपोली सर मोबाईल वाणीवर समय दिला त्याच्याबद्दल लगेच आभार सर.
धन्यवाद
जी. मोबाईल वाणी करता मी योगेश. धन्यवाद.